बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, सुकन्या समृद्धी योजना डिसेंबर 2014 सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या 10 वर्षापर्यंतच्या मुलीसाठी सुकन्या खाते उघडू शकता. सुकन्या समृद्धी खात्यात व्याजही चांगले आहे, तसेच व्याजावर कोणताही कर भरावा लागणार नाही, त्यामुळे ही गुंतवणूक अतिशय आकर्षक बनते. सुकन्या समृद्धी योजना ही सरकारने सुरू केलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा एक भाग आहे. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.